आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुणे मेट्रोसह राज्यातल्या 11,240 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने संपन्न। स्वच्छता हा स्वभाव बनायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आग्रही प्रतिपादन। शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देण्यासाठी उद्यापासून हर घर दुर्गा अभियानाला सुरुवात। आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर। महाराष्ट्रातल्या 11,240 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीने केलं। पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं। त्याचबरोबर 2,955 कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो स्वारगेट कात्रज विस्ताराची पायाभरणीही त्यांनी केली। पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजनही मोदी केलं। तसंच राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते झालं। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। पुण्याचे ट्रॅफिक कमी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। ट्रॅफिकमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन प्रदूषण वाढ कमी करण्यासाठी महायुतीनं पुण्यात मेट्रो आणल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या मालिकेच्या 114 भागातून आज देशवासियांशी संवाद साधला। या कार्यक्रमाला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचा भावपूर्ण उल्लेख त्यांनी केला। देशातील प्रतिभावंतांचा उल्लेख करून तेच आपलं ऊर्जास्थान असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। आकाशवाणी, दूरदर्शनसह इतर इलेक्ट्रॉनिक माध्यम, मुद्रित माध्यम आणि सोशल मीडियाचेही आभार मानले। देशाच्या विविध भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा उल्लेख करून त्यांनी पाणी बचतीचं महत्व सांगितलं। झाशीतील जलसखी प्रकल्पाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला। मध्य प्रदेशातील दिंडोरी आणि छत्तरपूर इथल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून जलशक्ती आणि नारीशक्ती एकत्र आल्याचं पंतप्रधान म्हणाले। झाला आणि पुदुच्चेरी इथल्या स्वच्छता मोहिमेचा उल्लेख करून या मोहिमेला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं ते म्हणाले। स्वच्छ भारत योजनेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं। स्वच्छता हा स्वभाव बनला पाहिजे असं आग्रही प्रतिपादन मोदी यांनी मन की बात मधून केलं। येत्या 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीलाही 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं उल्लेख त्यांनी केला। या अभियानाला लोक चळवळीचं रूप देणाऱ्या प्रत्येकाचं त्यांनी आभार मानले। हे अभियान म्हणजे या उद्देशासाठी आपलं जीवन समर्पित केलेल्या महात्मा गांधीजींना खरी श्रद्धांजली आहे असं ते म्हणाले। अमेरिकेतून परत आलेल्या आणि हजारो वर्षे जुन्या कलाकृतींचा उल्लेख त्यांनी केला। एक पेड मा के नाम या योजनेचा, वनौषधींचा प्रकल्प याचाही उल्लेख त्यांनी केला। विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या प्राचीन वस्त्रोद्योगाचा उल्लेख करून भंडाऱ्याच्या 50 पेक्षा जास्त स्वयंसहायता गटाचा आणि टसर सिल्कचा मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला।
मैं बात कर रहा हूं मेक इन इंडिया की। लोकल प्रोडक्ट को बढ़ावा देने से देश के लोगों को किस तरह से फायदा होता है, इसे एक उदाहरण से समझा जा सकता है। महाराष्ट्र के भंडारा जिले में टेक्सटाइल की एक पुरानी परंपरा है, भंडारा टसर सिल्क हैंडलूम। टसर सिल्क अपने डिजाइन, रंग और मजबूती के लिए जानी जाती है। भंडारा के कुछ हिस्सों में 50 से भी अधिक सेल्फ हेल्प ग्रुप इसे संरक्षित करने का काम में जुटे हैं। इनमें महिलाओं की बहुत बड़ी भागीदारी है। यह सिल्क तेजी से लोकप्रिय हो रही है और स्थानीय समुदायों को सशक्त बना रही है और यही तो मेक इन इंडिया की स्पिरिट है।
क्रिएट इंडिया या नव्या उपक्रमात युवकांनी रील्स बनविणे, गेमिंग आणि इतर डिजिटल माध्यमांतून सहभागी होण्याचं आवाहन केलं। सोबतच मेक इन इंडिया, व्होकल फॉर लोकल या उपक्रमांचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी सणांच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। नाशिक महापालिकेच्या वतीनं मुंबई नाका इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहेत। त्याचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे देशातील सर्वात मोठे कांस्याचे अर्धाकृती शिल्प आहे। संपूर्ण बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभाव्य दौरा दिनांक 5 ऑक्टोबर रोजी नियोजित आहे. या दौऱ्यात संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र आराखडा पोहरा देवी प्रकल्पाच्या 397.74 कोटी तर उमरी आणि पोहरा देवी प्रकल्प आराखड्यातील 326.24 कोटी असे 1,723.98 कोटी रुपयाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 10 कोटी रुपयांच्या मंडपाची उभारणी केली जात असून यात 6 लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था असेल. राज्यपाल सी पी राधाकृष्णन उद्या 1 दिवसाच्या भंडारा दौऱ्यावर येणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी ते अभ्यागतांशी संवाद साधणार आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्या हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. हा कार्यक्रम मुंबईतील कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील. या अभियानामार्फत राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये वर्षभर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केलं जाणार आहे. या व्यतिरिक्त इतर महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात असं मंत्री लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज 1 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज दुपारी नागपूर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून सायंकाळी कळमेश्वर कडील तळ्याच्या पाळीवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ठाकरे जाहीर सभेला देखील संबोधित करतील. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरावती आणि नागपूर विभागाचा दौरा संपन्न झाला. विदर्भातील 11 जिल्ह्यांचा दौरा 2 दिवसात पूर्ण करून उमेदवारांच्या नावावर बैठकीत सर्वसाधारण चर्चा करण्यात आल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. एका बाजूला नागपूर सुधार प्रन्यास गरीब नागरिकांच्या अनधिकृत प्लॉट्सना गुंठेवारी कायद्यान्वये नियमित करत नाही आणि दुसऱ्या बाजूला केवळ बिल्डर आणि कॉर्पोरेट कंपन्यांना नियमांचं उल्लंघन करून फायदा देत आहे. नासूप्राने 80 कोटी रुपयांचा लिलाव घोटाळा केला आहे ज्यामध्ये बिल्डर आणि कॉर्पोरेट कंपन्या सहभागी आहेत असा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. नासूप्राने केवळ बिल्डर आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करणे थांबवावे आणि सामान्य नागरिकांना सेवा द्याव्यात अशी मागणी ठाकरे यांनी नागपूर सुधार प्रन्यासला पत्र लिहून केली आहे. ठाकरे यांच्या पत्रानुसार महाविकास आघाडी सरकारनं 2021 गुंठेवारी 2.0 योजना सुरू केली होती ज्याच्याद्वारे 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या अनधिकृत प्लॉट्सना नियमित करण्यासाठी 1 लाखाहून अधिक लोकांनी अर्ज सादर केले आणि नियमितीकरणासाठी 3,000 रुपये भरले पण केवळ 5,000 पेक्षा कमी प्लॉट्स नियमित झाले. नासूप्रा विक्री नोंदणी करार मागत आहे जो गुंठेवारी कायद्याविरुद्ध आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या विरोधात आहे. त्याचवेळी नागपूर सुधार प्रन्यासने एका बिल्डर आणि कॉर्पोरेट कंपनीला फायदा देण्यासाठी स्वतःच्या नियमांसोबत छेडखानी केली अशी टीका ठाकरे यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर शहरात मागे झालेल्या गणपती मिरवणुकीवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ शक्ती फाउंडेशनच्या वतीनं आज सायंकाळी निषेध मोर्चा आणि धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला भाजप नेते आमदार नितेश राणे संबोधित करणार आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं सभेला परवानगी नाकारण्यात आली होती मात्र आयोजक आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी काढण्यात येणाऱ्या रॅलीचा मार्ग बदलवल्यानंतर कडक बंदोबस्तात सभेला परवानगी देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे मेट्रोसह राज्यातल्या 11,240 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने संपन्न आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज 1 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.